ಶ್ರೀಮದ್ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣಂ ಏಕಾದಶ ಸ್ಕಂಧಃ ಅಥ ಷೋಡಶೋಧ್ಯಾಯಃ ಉದ್ಧವ ಉವಾಚ ತ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಂ ಸಾಕ್ಷಾದನಾದ್ಯಂತಮಪಾವೃತಂ ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಭಾವಾನಾಂ ತ್ರಾಣಸ್ಥಿತ್ಯಪ್ಯಯೋದ್ಭವಃ ಉಚ್ಚಾವಚೇಷು ಭೂತೇಷು ದುರ್ಗೇಯಮಕೃತಾತ್ಮಭಿಃ ಉಪಾಸತೆ ತ್ವಾಂ ಭಗವನ್ ಯಾಥಾ ತಥೇನ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಃ ಯೇಷು ಯೇಷು ಚ ಭಾವೇಷು ಭಕ್ತ್ಯಾ ತ್ವಾಂ ಪರಮರ್ಷಯಃ ಉಪಾಸೀನಃ ಪ್ರಪದ್ಯಂತೆ ಸಂಸಿದ್ಧಿಂ ತದ್ವದಸ್ವ ಮೇ ಗೂಢಶ್ಚರಸಿ ಭೂತಾತ್ಮ ಭೂತಾನಾಂ ಭೂತಭಾವನ ನ ತ್ವಾಂ ಪಶ್ಯಂತಿ ಭೂತಾನಿ ಪಶ್ಯಂತಂ ಮೋಹಿತಾನಿ ತೇ ಯಾಕ್ ಕಾಶ್ಚ ಭೂಮೌ ದಿವಿ ವೈರಸಾಯಾಂ ವಿಭೂತಯೋ ದಿಕ್ಷು ಮಹಾವಿಭೂತೆ ತಾಮಯಮಾಖ್ಯಯನುಭಾವಿತಾಸ್ತೆ ನಮಾಮಿ ತೇ ತೀರ್ಥಪದಾಂಘ್ರಿ ಪದ್ಮಂ ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ ಏವಮೇತದಹಂ ಪೃಷ್ಟಃ ಪ್ರಶ್ನಂ ಪ್ರಶ್ನವಿದಾಂವರ ಯುಯುತ್ಸುನಾವಿನಶನೇ ಸಪತ್ನೈರರ್ಜುನೇನ ವೈ ಜ್ಞಾತ್ವಾ ಜ್ಞಾತಿವಧಂ ಧರ್ಮಂ ರಾಜ್ಯಹೇತುಕಂ ತತೋ ನಿವೃತ್ತೋ ಹಂತಾಹಂ ಹತೋಯಮಿತಿ ಲೌಕಿಕಃ ಸತದಾ ಪುರುಷವ್ಯಾಘ್ರೋ ಯುಕ್ತ್ಯಾ ಮೇ ಪ್ರತಿಬೋಧಿತಃ ಅಭ್ಯಭಾಷತ ಮಾಮೇವಂ ಯಥಾ ತ್ವಂ ರಣಮೂರ್ಧನಿ ಅಹಮಾತ್ಮೋದ್ಧವಾಮೀಶಾಂ ಭೂತಾನಾಂ ಸುರುದೀಶ್ವರಃ ಅಹಂ ಸರ್ವಾಣಿ ಭೂತಾನಿ ತೇಷಾಂ ಸ್ಥಿತ್ಯುದ್ಭವಾಪ್ಯಯಃ ಅಹಂ ಗತಿರ್ಗತಿಮತಾಂ ಕಾಲಃ ಕಲಯತಾಮಹಂ ಗುಣಾನಾಯ ಚಾಪ್ಯಹಂ ಸಾಮ್ಯಂ ಗುಣಿನ್ಯೌತ್ಪತ್ತಿಕೋ ಗುಣಃ ಗುಣಿನಾಮಪ್ಯಹಂ ಸೂತ್ರಂ ಮಹತಾಯ ಚ ಮಹಾನಹಂ ಸೂಕ್ಷ್ಮಾಣಾಮಪ್ಯಹೈ ಜೀವೋ ದುರ್ಜಯಾನಾಮಹಂ ಮನಃ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭೋ ವೇದಾನಾಂ ಮಂತ್ರಾಣಾಂ ಪ್ರಣವಸ್ತ್ರಿವೃತ್ ಅಕ್ಷರಾಣಾಮಕಾರೋಸ್ಮಿ ಪದಾನಿ ಛಂದಸಾಮಹಂ ಇಂದ್ರೋಹಂ ಸರ್ವದೇವಾನಾಂ ವಸೂನಾಮಸ್ಮಿ. अव्यवाट् आदित्यानामहं विष्णु रुद्राणां नीललोहितः ब्रह्मर्षीणां भृगुरहं राजर्षीणामहं मनुः देवर्षीणां नारदोऽहं हविर्धान्यस्मि धेनुषु सिद्धेश्वराणां कपिलसुपर्णोऽहं पतत्रिणां प्रजापतीनां दक्षोऽहं पितॄणामहमर्यमा मां विद्युद्धव दैत्यानां प्रह्लादमसुरेश्वरम् सोमन्नक्षत्रौषधीनां धनीशं यक्षरक्षसाम् ऐरावतङ्गजीन्द्राणां यादसां वरुणं प्रभुम् तपतान्द्युमतां सूर्यं मनुष्याणाय च भूपतिम् उच्चैश्रवास्तुरङ्गाणां धातूनामस्मिकाञ्चनम् यमस्तयमताय चाहम् सर्पाणामस्मि वासुकिः नागेन्द्राणामनन्तोऽहं मृगेन्द्रशृङ्गिदंष्ट्रीणाम् आश्रमाणामहन्तुर्यो वर्णानां प्रमथो नग तीर्थानां स्त्रोतसां गङ्गा समुद्रसरसामहम् आयुधानां धनुरहं त्रिपुरघ्नो धनुष्मतां धिष्ण्यानामस्म्यहं मेरुर्गहनानां हिमालयः वनस्पतीनामश्वत्थ ओषधीनामहं यवः पुरोधसां वसिष्ठोऽहं ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः स्कन्दोऽहं सर्वसेनान्यामग्रण्यां भगवानजः यज्ञानां ब्रह्मयज्ञोऽहं व्रतानामविहिंसनम् वाय्वज्ञर्काम्बुवागात्मा शुचीनामप्यहं शुचिः योगानामात्मसंरोधो मन्त्रोऽस्मि विजिगीषताम् आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पक ख्यातिवादिनां स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायम्भुवो मनुः नारायणो मुनीनाय च कुमारो ब्रह्मचारिणां धर्माणामस्मि सन्न्यासः क्षेमाणामबहिर्मतिः गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् संवत्सरोऽस्म्यनिमिषामृतूनां मधुमाधवौ मासानां शीर्षोहन् नक्षत्राणां तथा विजित् अहं युगानाय च कृतं धीराणां देवलोसितः द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्यात्मवान् वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् किं पुरुषाणां हनुमान् विद्याद्राणां सुदर्शनः रत्नानां पद्मरागोऽस्मि पद्मकोशसुपेशसाम् कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविष्वहम् व्यवसायिनामहं लक्ष्मीकितवानाय च लग्रहः तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ओजस्सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् सात्वतान्नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा विश्वावसुः पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहं भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः अपाम्रसश्च परमस्तेजिष्ठानां विभावसुः प्रभासूर्येन्दुताराणां शब्दोऽहन्नभसः परः ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणामहमर्जुनः भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः गत्युक्त्युत्सर्गोपादानमानन्दस्पर्शलक्षणम् आस्वादश्रुत्यवघ्राणमहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् विकारः पुरुषो व्यक्तं रजसत्त्वं तमः परम् अहमेतत्प्रसङ्ख्यानै ज्ञानं तत्त्वविनिश्चयः मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः तेजश्रीकीर्तिरैश्वर्यं व्रीस्त्यागसौभगं भगः वीर्यन्तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र समेऊषकः एतास्ते कीर्तिताः सर्वा संक्षेपेण विभूतयः मनोविकारा यथा वाचाभिधीयते वाचम् यच्छ मनो यच्छ प्राणान्यच्छेन्द्रियाणि च आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसे ध्वने यो वै वाङ्मनसि सम्यगसंयच्छन् धियायतिः तस्य व्रतं तपोदानं स्त्रवत्यामघटाम्बुवत् तस्मान्मनोवचः प्राणान्नियच्छेन्मत्परायणः मद्भक्तियुक्तया बुद्ध्या ततः परिसमाप्यते इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे षोडशोऽध्यायः ॐ सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु।